पानं, फळं, फुलं, पाणी बघून मनुष्य आपलं सर्व दुःख विसरून जातो आणि तो निसर्गात रमून जातो. म्हणजे जिथे दुःख नाही ते स्वर्ग.
निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. शेतात लावली रोप त्या रोपाचं झालं झाड. त्या झाडाला आली फळ, फळ झालं माझं अन्न. सुखी आहे माझी पोर, फळ खाऊनी पोटभर. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. तेव्हा मी गातो गाणं, तेव्हा पाणी हे पान करतात ते आवाज समाधान आहे माझं मन ऐकून हे आवाज. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. आलं पाहुण माझ्याकडं फुलांचा सुगंध, म्हणतात ते आनंदान झालं आमचं स्वागत. प्रसन्न होते माझे मन पाहून हे रंग. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. झाडी लावा तुम्ही आवडीन, होणार तुम्ही स्वावलंबन. नाही जाणार खाली मन, वाढतो हा अभिमान आणि हा स्वाभिमान. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. निसर्ग 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 झुळझुळ पाणी हिरवे रान असा माझा स्वर्ग. निसर्ग 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 निसर्ग.
धरात्रीचा निसर्ग हाच आहे स्वर्ग, कारण हाच देतो आपल्याला हवा पाणी अन्न.